आता तुम्ही जाणता की बाबा आम्हाला आयुष्य वाढविण्याची युक्ती सांगत आहेत. गोड गोड मुलांनो, माझी आठवण कराल तर तुम्ही जसे सतोप्रधान होता, दीर्घायुषी आरोग्य संपन्न होता, असे पुन्हा बनाल. आयुष्य कमी असले तर मृत्यूचे भय असते. तुम्हाला तर गॅरंटी मिळते की सतयुगामध्ये असा अचानक कधीही मृत्यू होणार नाही. बाबांची आठवण करत राहाल तर आयुष्य वाढेल आणि सर्व दुःख सुद्धा दूर होतील. कोणत्याही प्रकारचे दुःख होणार नाही. तुम्हाला अजून काय पाहिजे? तुम्ही म्हणता उच्च पद देखील पाहिजे. तुम्हाला माहिती नव्हते की असे पद सुद्धा मिळू शकते. आता बाबा युक्ती सांगत आहेत, असे करा. एम ऑब्जेक्ट समोर आहे, तुम्ही असे पद प्राप्त करू शकता. दैवी गुण इथेच धारण करायचे आहेत. स्वतःला विचारायचे आहे, माझ्यामध्ये कोणता अवगुण तर नाही ना? अवगुण सुद्धा अनेक प्रकारचे आहेत. सिगारेट ओढणे, छिछी पदार्थ खाणे हे अवगुण आहेत. सर्वात मोठा अवगुण आहे विकाराचा. त्याला बॅड कॅरेक्टर अर्थात खराब चारित्र्य म्हणतात. बाबा म्हणतात, तुम्ही विशस अर्थात विकारी बनले आहात. आता वॉइसलेस अर्थात निर्विकारी बनण्याची तुम्हाला युक्ती सांगतो. याकरिता या विकारांना अवगुणांना सोडायचे आहे. कधीही विकारी बनायचे नाही. या जन्मामध्ये जे सुधरतील तर ती सुधारणा 21 जन्मांपर्यंत चालणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे निर्विकारी बनणे. जन्म जन्मांतरीचे जे ओझे डोक्यावर चढलेले आहे ते योग बलानेच उतरणार. मुले जाणतात जन्म जन्मांतर आपण विकारी बनलो आहोत. आता बाबांकडे आम्ही प्रतिज्ञा करतो की पुन्हा कधीही विकारी बनणार नाही. बाबांनी सांगितले आहे, जर पतित बनलात तर 100 पटीने सजा सुद्धा भोगावी लागेल, शिवाय पद सुद्धा भ्रष्ट होईल. कारण निंदा केलीत ना तर जसे त्या बाजूला अर्थात विकारी मनुष्यांच्या बाजूला निघून गेला. असे बरेच जण निघून जातात अर्थात हार खातात. या अगोदर तुम्हाला माहिती नव्हते की हा विकाराचा धंदा करता कामा नये. काही काही चांगली मुले असतात, म्हणतात आम्ही ब्रह्मचारी राहणार. संन्याशांना पाहून समजतात की पवित्रता चांगली आहे. पवित्र आणि अपवित्र दुनियेमध्ये अपवित्र तर पुष्कळ असतात. शौचालयामध्ये जाणे सुद्धा अपवित्र बनणे आहे, म्हणून लगेच स्नान केले पाहिजे. अपवित्रता अनेक प्रकारची असते. कोणाला दुःख देणे, भांडण तंटा करणे हे देखील अपवित्र काम आहे. बाबा म्हणतात, जन्मजन्मांतर तर तुम्ही पापेच केली आहेत. त्या सर्व सवयी आता सोडायच्या आहेत. आता तुम्हाला खरा खुरा महान आत्मा बनायचे आहे. खरे खरे महान आत्मा तर हे लक्ष्मीनारायणच आहेत. इतर कोणी तर इथे बनू शकणार नाहीत, कारण सगळे तमोप्रधान आहेत. निंदा सुद्धा खूप करतात ना, त्यांना कळतही नाही की आपण काय करत आहोत. एक असते गुप्त पाप, दुसरी प्रत्यक्ष पापे सुद्धा असतात. ही आहेच तमोप्रधान दुनिया. मुले जाणतात की बाबा आम्हाला आता हुशार अर्थात ज्ञानी बनवत आहेत, म्हणून त्यांची सर्वजण आठवण करतात. सगळ्यात चांगली समज तुम्हाला मिळते की पावन बनायचे आहे आणि मग गुण सुद्धा पाहिजेत. देवतांच्या समोर तुम्ही जी महिमा गात आले आहात तर तसे आता तुम्हाला बनायचे आहे. बाबा समजावून सांगत आहेत, गोड गोड मुलांनो, तुम्ही किती गोड गोड गुलगुल फूल होता, नंतर काटे बनला आहात. आता बाबांची आठवण करा तर आठवणीमुळे तुमचे आयुष्य वाढेल, पापे सुद्धा भस्म होतील, डोक्यावरील ओझे कमी होईल. आपली काळजी घ्यायची आहे. आपल्यामध्ये जे कोणते अवगुण आहेत ते काढून टाकायचे आहेत. जसे नारदाचे उदाहरण आहे, नारदाला विचारले तू लायक आहेस, तर त्याने बघितले की खरोखरच मी लायक नाहीये. बाबा तुम्हाला श्रेष्ठ बनवतात, बाबांची तुम्ही मुले आहात ना. जसे कोणाचे वडील महाराजा असतील तर तो म्हणेल ना माझे बाबा महाराजा आहेत. बाबा खूप सुख देणारे आहेत. जे चांगल्या स्वभावाचे महाराजा असतात त्यांना कधी राग येत नाही. आता तर हळूहळू सर्वांच्या कला कमी होत गेल्या आहेत, सगळे अवगुण प्रवेश करत गेले आहेत, कला कमी होत गेली आहे, तमो होत गेले आहेत. तमोप्रधानतेचा देखील जसा शेवट जवळ आला आहे. किती दुःखी झाले आहेत, तुम्हाला किती सहन करावे लागते. आता अविनाशी सर्जनद्वारे तुम्हाला औषध दिले जात आहे. बाबा म्हणतात हे पाच विकार तर तुम्हाला वारंवार सतावणार. तुम्ही जितका बाबांची आठवण करण्याचा पुरुषार्थ कराल तितकी माया तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करते. तुमची अवस्था अशीच मजबूत व्हायला पाहिजे जेणेकरून मायेचे कोणतेही तुफान तुम्हाला हलवू शकणार नाही. रावण काही वेगळी चीज नाहीये अथवा कोणी मनुष्य नाहीये. पाच विकार रूपी रावणालाच माया म्हटले जाते. आसुरी रावण संप्रदायवाले तुम्हाला ओळखतही नाहीत की शेवटी हे आहेत तरी कोण. हे बीके काय समजावून सांगतात, वास्तविकता कोणीही जाणत नाहीत. यांना बीके का म्हटले जाते, ब्रह्मा कोणाची संतान आहे. आता तुम्ही मुले जाणता आम्हाला परत घरी जायचे आहे. हे बाबा बसून तुम्हा मुलांना शिकवण देतात. आयुष्यमान भव, धनवान भव, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करत वरदान देतात. परंतु फक्त वरदानांनी काही काम होत नाही, मेहनत करायची आहे, प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आहे. स्वतःला राज तिलक देण्यासाठी अधिकारी अर्थात पात्र बनायचे आहे. बाबा अधिकारी बनवतात, तुम्हा मुलांना शिकवण देतात की असे असे करा. सर्वात पहिली शिकवण देतात मामे कम अर्थात मज एकाची आठवण करा. मनुष्य आठवण करत नाहीत कारण ते जाणतच नाहीत, तर आठवण सुद्धा चुकीची आहे. असे म्हणतात ईश्वर सर्वव्यापी आहे, मग शिवबाबांची आठवण कशी करणार. शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करतात. तुम्ही विचारा यांचे ऑक्युपेशन अर्थात कार्य सांगा, तर म्हणतील भगवान सर्वव्यापी आहेत. पूजा करतात तेव्हा दया मागतात, मागत असताना पुन्हा कोणी विचारतात परमात्मा कुठे आहेत, तर म्हणतात सर्वव्यापी आहेत. चित्रासमोर अर्थात प्रतिमेसमोर काय करतात, आणि नंतर चित्र समोर नसते तर सर्व गुण आणि शरीरच नष्ट होते. भक्तीमध्ये किती चुका करतात तरी देखील भक्तीवर किती प्रेम आहे. श्रीकृष्णासाठी किती निर्जल उपवास इत्यादी करतात. इथे तुम्ही शिकत आहात आणि ते भक्त लोक काय काय करतात तुम्हाला आता हसू येते. ड्रामा अनुसार भक्ती करत पाऊल खाली उतरत आले आहेत. वरती तर कोणी चढू शकत नाही. आता हे आहे पुरुषोत्तम संगमयुग, ज्याबद्दल कोणालाही माहितीही नाही. आता तुम्ही पुरुषोत्तम बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. टीचर स्टुडंटचा सर्वंट असतो ना, स्टुडंटची सेवा करतात. गव्हर्नमेंट सर्वंट आहे. बाबा देखील म्हणतात सेवा करतो, तुम्हाला शिकवतो सुद्धा. सर्व आत्म्यांचे पिता आहेत, टीचर सुद्धा बनतात. सृष्टीच्या आदी मध्य अंताचे ज्ञान सुद्धा ऐकवतात. हे ज्ञान इतर कोणत्याही मनुष्यामध्ये असू शकत नाही, कोणीही शिकवू शकणार नाही. तुम्ही पुरुषार्थ करता की आपण असे बनावे म्हणून. दुनियेमध्ये मनुष्य किती तमोप्रधान बुद्धी आहेत, खूप भयानक दुनिया आहे. जे माणसाने करता कामा नये ते करतात. किती खून दरोडा इत्यादी घालतात, काय नाही करत. 100% तमोप्रधान आहेत. आता तुम्ही 100% सतोप्रधान बनत आहात. त्यासाठी युक्ती सांगितली आहे. आठवणीची यात्रा. आठवणीनेच विकर्म विनाश होणार. बाबांना जाऊन भेटाल. ईश्वर पिता कसे येतात हे देखील आता तुम्हाला समजले आहे. या रथामध्ये आले आहेत. ब्रह्मा बाबांच्या थ्रू ऐकवतात. जे मग तुम्ही धारण करून इतरांना ऐकवता तर इच्छा होते की डायरेक्ट ऐकावे. बाबांच्या परिवारामध्ये जावे. इथे वडीलही आहेत, आई सुद्धा आहे, मुले देखील आहेत. परिवारामध्ये येता ती तर दुनियाच आसुरी आहे. तर आसुरी परिवाराला तुम्ही कंटाळून जाता म्हणून धंदा इत्यादी सोडून बाबांकडे रिफ्रेश होण्यासाठी येता. इथे राहतात देखील ब्राह्मणच. तर या परिवारामध्ये येऊन बसता. घरी जाल तर मग तिथे असा परिवार असणार नाही. तिथे तर तुम्ही देहधारी होऊन जाता. त्या गोरख धंद्यामधून बाहेर पडून तुम्ही इथे येता. आता बाबा म्हणतात, देहाची सर्व नाती सोडा. सुगंधित फूल बनायचे आहे. फुलामध्ये सुगंध असतो. सर्वच उचलून वास घेतात. धोत्र्याच्या फुलाला कोणी उचलणार नाही. तर फूल बनण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. यासाठी बाबा देखील फुले घेऊन येतात की असे बनायचे आहे. घर गृहस्थीमध्ये राहून एका बाबांची आठवण करायची आहे. तुम्ही जाणता हे देहाचे नातलग तर खलास होणार आहेत. तुम्ही इथे गुप्त कमाई करत आहात. तुम्हाला कमाई करून शरीर सोडायचे आहे आणि अतिशय आनंदाने हर्षित मुख होऊन शरीर सोडायचे आहे. हिंडता फिरता देखील बाबांच्या आठवणीमध्ये राहाल तर तुम्हाला कधी थकवा जाणवणार नाही. बाबांच्या आठवणीमध्ये अशरीरी होऊन कितीही फेऱ्या मारा. भले इथून खाली आबू रोड पर्यंत चालत गेला तरी सुद्धा थकवा जाणवणार नाही. पापे भस्म होतील, हलके व्हाल. तुम्हा मुलांना किती फायदा होतो इतर कोणालाही कळू देखील शकणार नाही. साऱ्या दुनियेतील मनुष्य बोलावतात, पतित पावन येऊन आम्हाला पावन बनवा. मग त्यांना महात्मा कसे बरे म्हणणार. पतिता समोर डोके थोडेच टेकवले जाते. डोके पावन असणाऱ्या समोर झुकवले जाते. कन्येचे उदाहरण आहे. जेव्हा विकारी बनते तर सर्वांच्या समोर डोके टेकवत राहते आणि मग हाक मारते, हे पतित पावन या. अरे पतित बनताच कशासाठी, जे बोलवावे लागते. सर्वांची शरीरे तर विकारातूनच जन्म घेतात ना. कारण रावणाचे राज्य आहे. आता तुम्ही रावण राज्यामधून बाहेर पडले आहात. याला म्हटले जाते पुरुषोत्तम संगम युग. आता तुम्ही पुरुषार्थ करत आहात राम राज्यामध्ये जाण्याकरिता. सतयुग आहे रामराज्य. फक्त त्रेतामध्ये रामराज्य म्हटले तर मग सूर्यवंशी लक्ष्मीनारायणाचे राज्य कुठे गेले. तर हे सर्व ज्ञान आता तुम्हा मुलांना मिळत आहे. नवीन नवीन सुद्धा येतात ज्यांना तुम्ही ज्ञान देता, लायक बनवता. कोणाची संगत अशी मिळते जे मग लायक पासून ना लायक बनतात. बाबा पावन बनवतात. तर आता पतित बनायचे सुद्धा नाही. कारण की बाबा आलेले आहेत पावन बनविण्यासाठी. माया इतकी शक्तिशाली आहे जी पतित बनवते, पराभूत करते. म्हणतात बाबा रक्षण करा. अरे वा, युद्धाच्या मैदानामध्ये पुष्कळ जण मरतात, मग त्यांचे रक्षण केले जाते काय. ही मायेची गोळी बंदुकीच्या गोळीपेक्षा सुद्धा खूप तीव्र आहे. काम विकाराचा आघात झाला म्हणजे जणू वरून खाली पडले, अर्थात पतन झाले. सतयुगामध्ये सर्व पवित्र गृहस्थ धर्मवाले असतात ज्यांना देवता म्हटले जाते. आता तुम्ही जाणता बाबा कसे आले आहेत, कुठे राहतात, कसे येऊन राजयोग शिकवतात, असे दाखवतात अर्जुनाच्या रथावर बसून ज्ञान दिले आहे, तर मग त्यांना सर्वव्यापी का म्हणता? बाबा जे स्वर्गाची स्थापना करतात त्यांनाच विसरले आहेत, आता ते स्वतः आपला परिचय देत आहेत. अच्छा, गोड गोड, खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. महान आत्मा बनण्यासाठी ज्या काही अपवित्र वाईट सवयी आहेत त्या नष्ट करायच्या आहेत. दुःख देणे, भांडण तंटा करणे ही सर्व अपवित्र कामे आहेत जी तुम्हाला करायची नाहीयेत. स्वतःच स्वतःला राजतिलक देण्यासाठी अधिकारी अर्थात पात्र बनवायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, बुद्धीला सर्व गोरख धंद्यांमधून देहधारींमधून काढून सुगंधित फूल बनायचे आहे. गुप्त कमाई जमा करण्यासाठी चालता फिरता अशरीरी राहण्याचा अभ्यास करायचा आहे. आजचे वरदान आहे, आपल्या शुभ चिंतनाच्या शक्तीद्वारे आत्म्यांना चिंतामुक्त बनविणारे शुभ चिंतकमणी भव. आपल्या शुभचिंतनाच्या शक्तीद्वारे आत्म्यांना चिंतामुक्त बनविणारे शुभ चिंतकमणी भव. स्पष्टीकरण आहे, आजच्या विश्वामध्ये सर्व आत्मे चिंतामणी अर्थात चिंता करणारे आहेत. त्या चिंतामणींना तुम्ही शुभचिंतकमणी आपल्या शुभचिंतनाच्या शक्तीद्वारे परिवर्तन करू शकता. जशी सूर्याची किरणे दूरपर्यंतचा अंधकार नाहीसा करतात, तसे तुम्हा शुभचिंतकपण्यांची शुभ संकल्परूपी चमक अथवा किरणे विश्वामध्ये चोहो बाजूला पसरत आहेत. म्हणून समजतात की कोणती तरी स्पिरिच्युअल लाईट अर्थात आध्यात्मिक शक्ती गुप्त रूपामध्ये आपले कार्य करत आहे. ही टचिंग अर्थात जाणीव आता होऊ लागली आहे. शेवटी शोधत शोधत स्थानावर पोहोचतील. स्लोगन आहे, बाप दादांच्या डायरेक्शनला स्पष्टपणे कॅच करण्यासाठी मन बुद्धीची लाईन क्लिअर ठेवा. बाप दादांच्या डायरेक्शनला स्पष्टपणे कॅच करण्यासाठी मन बुद्धीची लाईन क्लिअर ठेवा. अच्छा, ओम शांती.